नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 76वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र उत्साहाने देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिरंगा ध्वज फडकावला. देशाच्या सामरिक सज्जतेचं आणि सांस्कृतिक परंपरेचं समृद्ध दर्शन घडवणाऱ्या संचलनाची मानवंदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारली. स्वर्णिम भारत, विरासत और विकास ही यंदाच्या संचलनाची संकल्पना होती. परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यात आणि इतर सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर राज्य पोलीस दल आणि इतर सुरक्षा दलांच्या संचलनाची मानवंदना राज्यपालांनी स्वीकारली. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनीचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. मुंबई किनारी रस्त्याच्या उत्तर वाहिनी मार्गासह इतर 3 आंतरमार्गिका उद्यापासून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. आयसीसी 19 वर्षांखालच्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आज क्वालालंपूर इथं झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशावर 8 गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून बांगलादेशाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि उत्तम गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला. बांगलादेशानं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 64 धावा केल्या. भारतातर्फे वैष्णवी शर्मानं 3 बळी मिळवले. त्यानंतर 65 धावांचं विजयी लक्ष्य भारतानं 60 षटकं आणि 1 चेंडूत 2 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी 7 वाजता. नमस्कार.